93.5 Red FM.
Alare ala Sangram ala.
सुपर हिट्स 93.5 रेड एफ एम वर नमस्कार, मी आहे संग्राम. मगाशी वंदना छाजेडचा फोन आला होता आणि तिने सांगितलं की कशी तिची दोन मुलं, आय थिंक यश आणि भूमी, या दोघांनीच तिला कन्व्हिन्स केलं की यंदा होळीत पाणी वापरायचं नाही, ड्राय होळी खेळायची. वंदना राजस्थानची आहे म्हणून म्हटलं तिला आता हे पाणी वाचवा वगैरे हे सगळं ठीक आहे, पण बेत काय हे विचारूया. अच्छा, खाने में क्या बनाते हो, मतलब राजस्थान में भी और यहाँ पे भी?
खाने तो पुरण पोळी वगैरे बनाते हैं, जो मराठी लोग बनाते हैं वही हम बनाते हैं.
म्हणजे पुरणपोळी राजस्थानात पण असते का?
हो ऑफकोर्सली, और हम भी बनाते है, पर जो मराठी लोग बनाते है वैसा टेस्ट हमें नहीं आता है बनाने को.
अरे वा वा वा, क्या बात है. म्हणजे मराठी माणसाची पुरणपोळी जास्त चांगली लागते.
वो सब गुळ से बनाते है, हम शक्कर से बनाते.
अच्छा, और क्या क्या होता है खाने में? हमारे यहाँ पे आज पुरणपोली वगैरह होता है और कल नॉनवेज होता है, तो राजस्थान में कैसा है?
नहीं नहीं, नॉनवेज नहीं होता है, हम मारवाड़ी लोग नॉनवेज नहीं खाते हैं. कल ऐसे गुरु सातम रहता है ना, यानी ठंडा मीन्स बासी चावल रहता, नमक का दही ठंडा, और वो हम माता जी को पूछते हैं होली के दिन. ये हमारा प्रॉपर डे रहता है, यानी होली में
कल का
यानी बच्चों को बुखार वगैरह आता है या जैसे पिंपल्स निकलते हैं माता जी, ऐसे हम बोलते हैं, तो बच्चों को ऐसे हम वहाँ पे लेके जाते हैं.
अरे रे रे.
क्या अरे रे रे, नहीं वो है
एक्चुअली, नहीं नहीं वो मेडिकल और इसका मिक्स नहीं करने का काय आता. मी हिंदीची चिंदी करतो आहे, पण वैद्यकीय काही प्रॉब्लेम असेल, मेडिकल प्रॉब्लेम असेल, तर त्याला या सगळ्या धार्मिक गोष्टींमध्ये मिक्स न केलेलंच बरं, चांगलं डॉक्टर कडेच जावं.
असं मानतो की जे डॉक्टरांची ट्रीटमेंट आहे ती पण जरुरी आहे, पण आम्ही जे होळीमध्ये करतो ते जसं भात शिजवतो एक रात्री आणि मग ते थंड दही आणि ते घेऊन आम्ही मंदिरात जातो.
नको बरं, नाही बाकीचं मला खूप बाकीचं खूप आवडलं, नाचायचं, गाणी म्हणायची पारंपरिक, आणि त्याच्याबरोबर हे पुरणपोळ्या वगैरे करायचे हे खूप मस्त आहेत. चलो ग्रेट, हॅपी होळी टू यू.
संग्राम बोलतो, पुणेकर स्कूल टू, रेड एफ एम बजाते रहो. बाय.
यश आणि भूमी दोन्ही तुझ्या मुलांना माझा हाय सांग.
ओके नक्की, बाय.
10:32 ऑन द क्लॉक, कमिंग अप इन जस्ट अ बिट. मी आहे संग्राम, 93.5 रेड एफ एम बजाते रहो.